नमस्कार, मी नेहा कुलकर्णी। ऐकूया काही ठळक घडामोडी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ 2 तास 7 मिनिटांवर येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पुण्याहून मध्य प्रदेशातल्या रीवाकडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दुरुस्त पद्धतीनं केलं। उत्तर प्रदेशात गोंडा इथं आज सकाळी झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे। ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती, मात्र बालताल आणि पहलगाम हे दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली। राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झालाय। अवयवदान व्यापक समाज चळवळीचे पाऊल या अनुषंगानं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे। मुंबईतले कबूतरखाने हटवण्यासाठी महापालिकेनं सुरू केलेल्या कारवाईविरोधात जैन समाजानं आज शांतीदूत यात्रा काढली। या कारवाईमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं जैन समाजानं म्हटलं आहे। तर बिल्डर लॉबीचा दबावामुळे कबूतरखाना हटवला जात असल्याचा दावाही अनेकांकडून केला जात आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।